नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. आयज संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण आयज नवे वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. आयज सावन शालिवाहन चक 1948 पराभव संवत्सर सुरू जाता. आयज सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात. 3:30 मुहूर्तातलो पाडवो एक शुभ मुहूर्त आशिल्ल्या कारणान घर प्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची पायाभरणी करप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां आयचो दीस बरो मानून सुरू जातात. चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नम अशे 9 दीस राम नवरात्र मनयतात. वर्सभरात हिंदू पंचांगा प्रमाण 3:30 मुहूर्त शुभ मानतात. तातून हो संवसार पाडवो 1, दसरो 1, अक्षय तृतीया 1 आणि गोरवांचो पाडवो म्हळ्यार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्धो असे मिळून हे 3:30 मुहूर्त जातात. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगार गोयच्या लोकांक उर्बेभरीत परबी भेटयल्या. गुढीपाडव्यान पारंपारीक नव्या वर्साची सुरवात करता. हो उत्सव नव्या सुरवातीचे, आशेचे आणि समृद्धीचे प्रतीक असा. आमच्या देशात हो उत्सव वेगवेगळ्या नावान मनयतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हांगा हो उत्सव उगादी म्हण मनयतात, जाल्यार सिंधी समाज हो उत्सव चेटी चांद म्हण मनयतात. राज्याप्रमाण ह्या उत्सवाची नावां आणि चालीरिती वेगवेगळ्यो असल्यो तरी ताचो मुळावो सार एकूच उरता, जो नवनिर्माण आशा, समृद्धी आणि भारताचो जिवीत सांस्कृतिक एकचाराचो उत्सव मनयता असे राज्यपालांनी आपल्या संदेशात फुडें सांगला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गुढीपाडव्याच्या फाटभुंयेर परबी दिल्या. पारंपारीक नव्या वर्साची सुरवात आशिल्लो हो सण सगळ्यांच्या जिणेंत खुशालकाय, समृद्धी आणि बरी भलायकी घेवन येव अशें मुख्यमंत्र्यांनी मागला. फोंडे मतदारसंघात जावपाशिल्ल्या पोटवेंचणुकेच्या फाटभुंयेचेर काल दक्षिण गोंयच्यो जिल्होधिकारी एग्ना क्लिटस हांणी नियाळ बसका घेतली. मडगांवच्या माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलात तांणी वेंचणूक खर्च देखरेख पंगडाचे अधिकारी आणि हेर खात्याच्या प्रतिनिधींबरोबर उलोवणी केली. वेंचणुकेच्या मजगतीक कसलेच बेकायदेशीर पैशांचे वेव्हार जावचे न्हय आणि कोणाकूच लाच दिवची न्हय ह्या खातीर ह्या पंगडान फावते जतनायचे उपाय घेवचे आणि अशी घडणूक दिसून आयल्यार त्याची कागाळ नोंदोवची अशो सुचोवण्यो जिल्होधिकाऱ्यांनी ह्या पंगडाक केल्या. फोंडेची वेंचणूक 9 एप्रील दिसा जावपाची आसा. काल विरोधी आमदारांसयत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेतली. आचारसंहितेचो विधीमंडळाचेर कायदेशीर अधिकार ना आणि सभाघर सर्वोच्च असता. महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक हांगा लेगीत पोटवेंचणूक जाता, मात थंय विधानसभा सुरू आसा आणि गोंयांत मात विधानसभा स्थगीत केला असो आरोप युरी आलेमांव हांणी केला. राज्यपालांनी परतून खासा अधिवेशन आपोवचे अशी मागणी विरोधकांनी निवेदनावरवी राज्यपालांकडे केल्या. मजगती फोंडेचे पोटवेंचणुके खातीर आदर्श आचारसंहिते प्रमाण गोंय विधानसभेच्या कार्यवाहीचेर मर्यादा घालता काय ना हाचेर स्पष्टीकरण मागपा खातीर आरजीपी आमदार विरेश बोरकार हांणी मुखेल वेंचणूक आयुक्ताक पत्र बरयलां. प्रधानमंत्री मत्स्य संपादन येवजणे खाला गोंयांत 3 नुस्तेमारी शेतकार उत्पादक संघटना स्थापन केल्यात. नुस्तेकार आणि नुस्तेकारांची अर्थिक क्षमता घटमूट करप हो ह्या येवजणेचो मुखेल हेत आसा. केंद्रीय नुस्तेमारी मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण फाटल्या 5 वर्सात देशभरात वट्ट 1990 FFPO स्थापन जाल्यात, तातूंतले 3 गोंयांत आसा. नुस्तेमारी म्हळ्यार सामुहीक वाटाघाटी घटमूट करपाक, विपणन प्रक्रिया सोपी करपाक आणि उत्पन्नाची संद वाढोवपाक हो उपक्रम तयार केला. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड SFC, नाफेड आणि NCDC ह्या केंद्रीय संस्थांवरवी ही येवजण चालीक लायतात. सांगे नगरपालिकेचे नवे उपनगराध्यक्ष वेचून काढपा खातीर काल जाल्ल्या बसकेत इकबाल सय्यद हे वेचून आयले. आदले उपनगराध्यक्ष संगमेश्वर नाईक हांणी आपल्या पदाचो राजीनामो दिल्ल्यान रिते जाल्ले हे पद भरून काढपा खातीर ही बसका आपयल्ली. कर्नाटक आणि तमिळनाडू मजगती तयार जाल्ले टर्फ तसेच हेर वातावरणीय बदलांक लागून राज्यात आयज पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. जोगला आणि गडगडा सयत पाऊस पडपाची शक्यताय आसा. खात्यान पावसा खातीरचो येल्लो अलर्ट जारी केला. मजगती पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजे चडाचड तापमान 33.5 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 23.4 अंश सेल्सियस नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.